नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन स दिसांच्या ओडिसा भोंवडेर आसात. ह्या भेटी वेळार तांणी आयज पुरीच्या जगन्नाथ देवळांत प्रार्थना केली. प्रादेशिक उदरगत आनी थळाव्या दायजाची जतनाय घेवपाच्या म्हत्वाचेर तांणी ह्या वेळार भर दिलो. उपरांत त्यो आपल्या मूळ गांव रायरंगपुराक भेट दितल्यो. मजगतीं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयच्यान मणिपुरांतली राष्ट्रपती राजवट रद्द केला. फाटल्या 13 फेब्रुवारीक मणिपुरांत राष्ट्रपती राजवट लागू केल्ली. हे विशीं घर मंत्रालयान राजपत्रीत अधिसुचोवणी जारी केल्या. भारत अमेरिका वेपार कबलातीत सारो शेती सारख्यो संवेदनशील मळार सरकारान खासा लक्ष दिला अशें केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी आयज स्पश्ट केले. ही कबलात हे द्विपक्षीय संबंध घटमूट करपाचे आनी वर्स 2047 मेरेन विकसीत भारताचे ध्येय साध्य करपा खातीर महत्वाचे पावल आसा अशें तांणी म्हणला.
समझौता भारतीय निर्यातकों को विशेष रूप से श्रम प्रधान क्षेत्रों और विनिमय में महत्वपूर्ण तुलनात्मक लाभ भी प्रदान करता है. खाद्य और कृषि क्षेत्र में भारत की प्रमुख संवेदनशीलता का पूर्णतः ध्यान रखा गया है. साथ ही यह साझेदारी लघु और मध्यम उद्यमी MSME उद्यमियों कुशल श्रमिकों और उद्योग के लिए नए अवसर खोलेगी.
2 फेब्रुवारीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी जायत्या द्विपक्षीय आणि संसारीक प्रश्नाचेर चर्चा केल्या उपरांत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी अमेरिकेतल्या भारतीय निर्गतीचेर शुल्क 18% उणे करपाची घोषणा केल्या. मजगतीं भारत अमेरिका कबलातीक लागून देशाची GDP वाडटलीच, पूण सामान्य मनशाची अर्थीक क्षमताय घटमूट जातली अशें समाजीक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री विरेंद्र कुमार हांणी म्हणला. ब्रिक्स देशातल्या उत्पादन कंपनींक आनी सूक्ष्म लघु आनी मध्यम उद्देगांक एकत्रित आधार सेवा दिवपा खातीर भारत ब्रिक्स उद्देगीक कार्यक्षमताय केंद्रात सामील जाला. उद्देग आनी अंतर्गत वेपार प्रवर्धन खात्यान नवी दिल्लीत आयोजित केल्ल्या कार्यावळीत ही घोषणा केल्या. तशेंच राष्ट्रीय उत्पादकता परिषदेची ब्रिक्स उद्देगीक कार्यक्षमताय केंद्र म्हूण नेमणूक केल्या अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्रालयान सांगलां. राष्ट्रीय वैजकी परीक्षा मंडळान नीट PG 2025-26 खातीर पात्रताय कट ऑफ पर्सेंटायल खूप उणो करपाच्या निर्णयाक आव्हान दिवपी याचिकेचेर सर्वोच्च न्यायालयान केंद्र सरकार आनी हेर अधिकाऱ्यांकडल्यान प्रतिसाद मागला. न्यायाधीश पी नरसिंह आनी आलोक आराध्ये हांणी केंद्र सरकार, राष्ट्रीय वैजकीय परीक्षा मंडळ, राष्ट्रीय वैजकीय आयोग आनी हेर संबंधीत संस्थांक नोटीस जारी केल्यात. राष्ट्रपतीच्या अभिभाषणाचेर आभार प्रस्ताराविशी लोकसभेत आयज चर्चा परतून सुरू केली. त्यांना तेलगु देसम पक्षाचे बाल योगी हांणी उपकार प्रस्तावांक तेको दिलो आनी राष्ट्रपतीच्या संबोधनात सुधारणा, समावेशकता आनी दीर्घकाळ स्पर्धात्मकताय हाचेर आदारिल्लो आत्मविश्वास आशिल्लो अशें सांगले. मजगतीं राष्ट्रपतीच्या अभिभाषणाचेर आभार प्रस्तावाविशी आयज राज्यसभेतूय परतून चर्चा सुरू जाली. केंद्रीय मंत्री आनी सभागाराचे फुडारी JP नड्डा हांणी तांच्या भाषणांत अमृतकालाची भावना दिसून येता आनी मोदी सरकाराच्या कामगिरीचेरूय भर दिला अशें सांगले. भारत आयज संवसारांतली सगळ्यांत नेटान वाडपी मुखेल अर्थवेवस्था आसा. सुदारणा, कामगिरी आनी परिवर्तन हाची नदर दवरून सरकार वावुरता अशें तांणी मुखार सांगलें. इतले मजगतीं मोदी सरकाराच्या काळांत समाजीक न्याय आनी समरसताय इबाडल्या असो आरोप राज्यसभेतले विरोधी फुडारी मल्लिकार्जून खरगे हांणी केलो. फाटल्या 5 वर्सांत 1,00,000 कोटी रुपया परस चड मोलाची घुवळे वखदां जप्त केल्यात अशें घर राज्यमंत्री नित्यानंद राय हांणी सांगले. आयज राज्यसभेतल्या एका प्रश्नाक जाप दितना तांणी ही म्हायती दिली. 2029 मेरेन भारत ड्रग्स मुक्त करपा खातीर 3 वर्सांचो आराखडो तयार करपाची मागणी सगळ्या संबंधित भागधारकांक सरकारान केल्या अशें तांणी सांगलें. भारताच्या विकसित भारत ध्येयात सामाजीक न्याय हो केंद्रस्थानी आसा अशें न्यूयॉर्कात जाल्ल्या संयुक्त राष्ट्रांच्या सामाजीक उदरगत आयोगाच्या 64व्या अधिवेशनात बायलां आनी भुरगीं उदरगत राज्यमंत्री सावित्री ठाकूर हांणी सांगलें. भारतीय हवामान खात्यान फाल्यां दिल्ली, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड, उत्तराखंड आनी बिहारात दाट धुके पातळपाचो अदमास उक्तायला. दिल्लीत जाल्ल्या आशियाई रायफल पिस्तूल वस्तादपण सर्तीत ईशा सिंग हिणें बायलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल गटात भांगरा पदक जिखले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.